पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात बाल चमूने केले बाप्पांचे आगमन. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात बाल चमूने केले बाप्पांचे आगमन. ब्रावो मंडळाचे भक्तगण उत्सुक करावया श्री गजाननाचे नमन. षोडशोपचारे पूजा अन सुवासिक पुष्पे बाप्पांना अर्पिली. मंगलवाद्यांच्या तालावर श्रींची आरती गायली. मंत्रघोषात केला शंखघंटानाद, मंत्रघोषात केला शंखघंटानाद. गणरायाला नैवेद्य आहे पंचखाद्य खास. आनंदाने स्वीकारला बाप्पाचा प्रसाद, आनंदाने स्वीकारला बाप्पाचा प्रसाद. बाप्पाची कृपा रहावी हाच एकमेव ध्यास. बालगोपाळांनी गायली गणपतीची गाणी, बालगोपाळांनी गायली गणपतीची गाणी. रूप त्यांचे लहान पण शुद्ध त्यांची वाणी. मुलींनी केला नृत्याविष्कार, मुलींनी केला नृत्याविष्कार. बाप्पाने केला त्यांच्या वंदनेचा स्वीकार. महिला लेझीम पथकाने केली गणरायाची उत्साहाने आराधना, महिला लेझीम पथकाने केली गणरायाची उत्साहाने आराधना. जय जय काराच्या घोषात दुमदुमला अवघा आसमंत सारा, जय जयकाराच्या घोषात दुमदुमला अवघा आसमंत सारा. आनंदाच्या डोही भक्तगण दंगले, आनंदाच्या डोही भक्तगण दंगले. निरोपाचे क्षण समीप जाहले, निरोपाचे क्षण समीप जाहले. लेझीम ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघाली, लेझीम ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघाली. पुढच्या वर्षी लवकर या ही विनवणी स्वीकारून बाप्पांची स्वारी निघाली, पुढच्या वर्षी लवकर या ही विनवणी स्वीकारून बाप्पांची स्वारी निघाली. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.